नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. देशभरात आज विजयादशमीचा सण साजरा होत आहे. सीमारेषा ओलांडून विकासाचं आणि प्रगतीचं सोनं वाटायला शिकवणाऱ्या या सणाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तही त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केलं. 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज देशभरासह राज्यात साजरा होत आहे. नागपूर इथं आज भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना झाली. यावेळी समता सैनिक दलाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन अभिवादन केलं. संध्याकाळी 6 वाजता दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी नागपुरात दाखल झाले आहेत. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांचे दसरा मेळावे आज मुंबईत होत आहेत. आझाद मैदानावर होणाऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करतील. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचा शिक्का विधानसभेच्या निवडणुकीत पुसून टाकायचा आहे असं आवाहन भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव इथं दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. काँग्रेसनं अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांना पक्षातून निलंबित केलंय. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून 6 वर्षांसाठी त्यांना निलंबित केल्याचं काँग्रेसच्या पत्रकात म्हटलं आहे. बांगलादेश विरुद्धच्या T20 मालिकेतला भारताचा 3रा आणि अखेरचा सामना आज संध्याकाळी 7 वाजता हैदराबादमध्ये होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.